गनी मासुदे किती बी हुशार अरे दुश्मन असुदे गनी मासुदे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार मग काय गड हो क्यों बसला है ना गनीम येढा मांडून आलई ये अन मुघलांनी नजर वाकडी मग राजाने काय केलं
काय केलं महाराज
राजांनी आता युगत
मांडली
मांडली
अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली
युगत मांडली
अरे युगत मांडली राजन युगत मांडली
युगत मांडली
बग बग बग
युगत मांडली
राजांनी आता
शिवरायांनी
युगत मांडली
महाराजांनी
युगत मांडली
अशी ही युगत पंताची चुपान सिद्धीच्या खेम्यात पंत तोची भेन भेटाया येणार सुलूक होणार हो
सुलूक होणार
आता राजांच्या मनीच कुणाला ठाव
अहो तुम्हाला ठाव नाही असं झालंय वय नाही
अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठाव की बघा बघा बघा
राजांनी आता
शिवरायांनी
आता महाराजांनी
राजांना काहीतरी
सिद्धीची आता
वाटू दे त्याला
राजाने त्याला
लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा एव्हरेस्ट मराठी आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एन्जॉय
शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार
शिवरायांच्या